नमस्कार, माझ्या लाडक्या माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे. नवापूर विधानसभा मतदारसंघात मी उमेदवारी केली आहे. माझी निशाणी घड्याळ आहे. घड्याळ या निशाणी समोरील एक नंबरचं बटन दाबून तुमची आणि जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी ही मी भरतभाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुम्हाला जे 1500 रुपये मिळणार आहेत त्या 1500 रुपयामध्ये वाढवून 2100 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यापासून मिळणार आहे. तरी माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला ते घड्याळचं बटन दाबून मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. हीच तुम्हाला नम्र विनंती करतो. माझ्या लाडक्या बहिणींना आणि माता भगिनींना विनंती करतो की तुमचा आशीर्वाद या आपल्या लाडक्या भावावर राहू द्या आणि मला तुमची आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्या आणि प्रचंड मतांनी विजयी करा.